नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी तुम्ही ऐकतात कोकणीतल्यान खबरो. मुखेल खबरो. भौशीक कागाळ संचालनालयाच्या स्थलांतरीत चालल्या कार्यालयाचे नव्या वेबसायटीचे आणि एपाचे आज मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत यांच्या हस्तुकी उक्तावण झाले. एनआयसी संबंधित मुळाव्यो साधन सुविधा आणि आयटी प्रश्नांचेर उपाय काढपा खातीर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आज सगळ्या तालुक्यातल्या उपनिबंधकांकडेन बसका घेतली. ग्रामीण विकास खाते भारत सरकाराच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या जोड पालवान 13 नोव्हेंबर 2025 या दिसा पणजे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल योजना 2.0 सुरू जातली. पणजेत सुरू आशिल्ल्या 2025 वर्षाच्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक टायब्रेकरांत ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरमन हो खेळगडो ग्रँडमास्टर बॉगदान डेनियल डीक हाका हरोवन चवथे फेरयेत पावलो. आता खबरो विस्तारात. भौशीक कागाळ संचालनालयाच्या स्थलांतरीत जाल्ल्या कार्यालयाचे नव्या वेबसायटीचे आणि एपाचे आज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण झाले. नव्या तंत्रगिन्यानाचो उपेग करून बरे प्रशासन तशेंच सरकारी येवजण्यांचो लाव सर्वसामान्यांक मेळोवन दिवपा खातीर ही वेबसायट तशेंच एप म्हत्वाचे थारतले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार उलयतना सांगले. पारदर्शक प्रशासना खातीर तंत्रगिन्यानाचो उपेग ही काळाची गरज आशिल्ल्याचे मत तांणी ह्या वेळार उक्तायले. ह्या वेळार संचालक प्रसाद वळवयकर तशेंच हेर कर्मचारी हाजीर आशिल्ले.
आज वेबसायट लॉन्च केली. ही वेबसायट आमचें मिशन आसा की सातत्या ट्रांसपरंट एफिशियंट एंड एसेसेबल प्लॅटफॉर्म हो लोकांक अवेलेबल करून दिवचो आणि सातत्या सिटीजन सेंट्रीक गवर्नन्स आसचे हाच्या खातीर आमी ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी ही गव्हर्नमेंटात आसची.
एनआयसी संबंधित मुळाव्यो साधन सुविधा आणि आयटी प्रश्नांचेर उपाय काढपा खातीर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आज सगळ्या तालुक्यातल्या उपनिबंधकांकडेन बसका घेतली. लग्न नोंदणी ते जमनीची नोंदणी मेरेनचे प्रश्न सुटावे जातले तशेंच कांय कार्यालयां नव्या सुवातींचेर व्हरतले अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. उपनिबंधक कार्यालयातल्यान नोंदणी करपाची प्रक्रिया 15 दिसां भितर चालीक लागतली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. भारताच्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हळ्यारूच इफ्फीचें उक्तावण पोरण्या सचिवालय ते कला अकादमी मेरेन भव्य परेड करून मनयतले. फिल्म निर्मितीचो प्रचार करपी तशेंच प्रोडक्शन हाऊसा वतीन चित्ररथ ह्या उत्सवाचो भाग आसतलो. सुमार 24 फ्लोट्स उक्तावण सुवाळ्याच्या परेडीत आसतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. अंदू जीएमसी इमारतीचे रुपांतर इफ्फी उक्तावण स्थळार केला. इफ्फीचो समारोप सुवाळो श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर जातलो. फ्लोट परेड सर्वसामान्या खातीर उक्ती आसतली अशें मुखेलमंत्र्यांनी कळीत केलां.
36 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोवा 2025 हे ग्रँड पद्दतीत सेलेब्रेशन जाता. पयली जाताले तेजाय पेक्षा आनीक ग्रँड पद्दतीत सेलेब्रेट करपाचो सरकाराचो प्रयत्न आसा. हे आमचो ओल्ड जीएमसी कॉम्प्लेक्स हांगासर तेजो मेन स्टेज आसतलो आनी त्या मेन स्टेजीचेर VVIP आनी इनॉग्रल सेरेमनी जातलो. फ्रॉम द ओल्ड सेक्रेटरी टू कला अकादमी हाज्या पर्यंत ती परेड 3:30 वरांचेर सारको कार्यक्रम जो आसा तो सुरू जातलो.
मडगांव सोनसडो हांगा सुमार 2 कोटी रुपये खर्चून बांदिल्ल्या अत्याधुनीक सुविधा आशिल्ल्या पशुवैजकी हॉस्पिटलाचे आज पशुपालन मंत्री निळकंठ हलनकर हांचे हस्तुकी उक्तावण झाले. हे वेळार उलयताना मंत्री हलनकर हांणी हे दक्षिण गोयातले सुसज्ज अशे पशुवैजकी इस्पितळ आसून तातून जनावरांचेर वैजकी उपचार, शस्त्रक्रिया, गोरवां आणि हेर पाळीव जनावरांचे निर्जंतुकीकरण करपाची व्यवस्था आसा अशें सांगले. ते भायर हांगा आधुनिक उपकरणां, साहित्य, क्षयकिरण उपकरणां आसात अशें सांगले. ह्या इस्पितळांत गरजे प्रमाण पशुवैजकी दोतोरांची नेमणूक जातली अशें तांणी स्पश्ट केलें. ह्या वेळार कुडतोडचे आमदार एलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, नावेलीचे आमदार उल्हास दुयेकार, पशुपालन खात्याचे सचिव प्रसन्न आचार्य, खात्याचे संचालक नितीन नायक आणि हेर अधिकारी आणि दोतोर हाजीर आशिल्ले. ह्या इस्पितळांत तळमजलो, पहिलो आणि दुसरो माळो असे 3 माळे आसात. त्याचप्रमाण व्हड ल्हान जनावरांचेर उपचार करपाची व्यवस्था आसा. तशेंच ह्या इस्पितळांत जनावरांच्या पात्रांवांक सल्लो आणि मार्गदर्शन दिवपाची व्यवस्था आसा अशी माहिती ह्या वेळार मंत्री हळणकर हांणी दिली. मडगांवच्या गोविंद रामनाथ कारे कायदो महाविद्यालयान आपलो वर्सुकी कायदो 15 महोत्सव जाहीर केला. हो उपक्रम सामुदायिक समरसताय वाढोवपाक आणि फुडल्या पिळग्यांक कायदेशीर आणि भौशीक सेवा करियराकडेन मार्गदर्शन करपाक समर्पित आसा असे आयोजकांनी सांगला. कायदो आणि शासनाच्या मुळाव्या गजालींची माहिती सगळ्या तरणाट्या नागरिकांक खबर असप महत्वाचे असा. खास करून उच्च माध्यमिक पावण्यार जे म्हत्वाची करियर निवड करतात तांकां ही माहिती असप गरजेचे आसा. 26 नोव्हेंबर 2025 ते 10 डिसेंबर 2025 मेरेन चलपी या महोत्सवात 11व्या आणि 12व्याच्या विद्यार्थ्यांखातीर तयार केल्ल्या अभ्यासक्रम आणि सह अभ्यासक्रम कार्यावळींची माहिती दितले. रील मेकिंग, घोषणा लेखन, पारंपारीक डिश मेकिंग, पारंपारीक पोशाख अशो सर्ती ह्या महोत्सवात आसपावतात. सगळ्या उच्च माध्यमिक विद्यालयांनी ह्या महोत्सवात वाटेकार जावचे असे गोविंद रामनाथ कारे कायदो महाविद्यालयान आवाहन केला. खेळ, पर्यटन, येरादारीत समावेशक मुळावी बांदावळ तयार करपाच्या राज्यान केल्ल्या यत्नाक मान्यताय दिवन गोंयांक स्वयं फाउंडेशना वतीन दिव्यांग व्यक्तींक सगळ्यात सुलभ सुविधा दिवपी राज्य पुरस्कार दिला. हो पुरस्कार मंत्री सुभाष फळदेसाय हांणी हालींच पुरस्कार भेटवण सुवाळ्यांत स्विकारलो. जाल्यार आयज मंत्री फळदेसाय हांणी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे कडेन तो सुपूर्द केलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
परतून एक फावट येवकार. सरकारान राज्यातल्या नागरिकांक आणि व्यावसायिकांक व्हडली थाकाय दीत असताना फायर नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाची वैधताय काळ वाढोवपाचो महत्वाचो निर्णय घेतला. ह्या निर्णयाप्रमाण आता उण्या धोक्याच्या व्यावसायिक आणि निवासी इमारतींखातीर फायर एनओसीची वैधताय 1 वर्सावयल्यान 5 वर्सांमेरेन वाढयल्या. हाचे वांगडाच ऑनलायन पोर्टलाचेर पुराय नूतनीकरण प्रक्रिया पुरायपणान डिजिटल केल्या. ताका लागून अर्जदारांक प्रत्यक्ष कार्यालयाक भेट दिवपाची गरज पडची ना अशी माहिती उजो पालोवपी दळ आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक नितीन रायकर हांणी दिली. हो बदल सरकाराच्या इज ऑफ डुईंग बिझनेस ह्या धोरणाक अनुरूप असा आणि सामान्य नागरिकांचे जिवीत सोपे करपाक असा असे रायकर हांणी सांगले. परत परत कागदपत्रां सादर करपाची गरज आणि ऑफिसांत भेट दिवपाची गरज आता उणी जातली. पूण उजो पालोवपाच्या सुरक्षेच्या मानकाविशी तडजोड जावची ना आणि 2 वर्सांच्या काळात गरजेप्रमाण तपासणी चालू उरतली. ल्हान निवासी संकुल, व्यावसायिक आस्थापना आणि शाळा अशा उण्या धोक्याच्या संरचनेखातीर एनओसीची वैधताय आता 1 वर्सा बदला 5 वर्सांमेरेन वाढयल्या. आता अर्जदारांक गोवा ऑनलाईन ह्या सरकारी पोर्टलाचेर लॉग इन करून एनओसी खातीर अर्ज करपाक मेळटले. शुल्क भरपासावन प्रमाणपत्र डाउनलोड करपामेरेनची पुराय प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध असा. हाका लागून वेळ वाचतलो आणि कामात पारदर्शकता येतली. नूतनीकरणाचो काळ वाढयलो तरी सगळ्यो व्हड इमारती आणि उच्च धोक्याच्या आस्थापनांक उजो पालोवपाच्या उपकरणांची कार्यक्षमताय नेमान तपासपाचे बंधन उरतले असे संचालनालयान स्पष्ट केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी लुआंडा हांगा त्यांच्या अंगोलाच्या समपदस्य जोआओ लोरेंको हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि अंगोलामधल्या बहुआयामी भागीदारी अधिक दृढ करपाच्या उद्देशान दोन्ही फुडाऱ्यांनी व्यापक चर्चा केली. चर्चेवेळार राष्ट्रपती मुर्मू हांणी दोन्ही राष्ट्रांच्या सामाविक प्राधान्य आणि पूरकता प्रतिबिंबित करपी विस्तृत क्षेत्रामधी सहकार्य वाढवपाच्या महत्वाचेर भर दिला. राष्ट्रपतींनी यापैकी खूपशा क्षेत्रामधी भारताच्या विशिष्ट कुशळटायेचेर भर दिला आणि परस्पर विकास आणि समृद्धी खातीर या संधीचो वापर करपाक अंगोला वांगडा लागीच्यान काम करपाची भारताची तयारी दर्शयल्या. ग्रामीण विकास खाते भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहकार्यान 13 नोव्हेंबर 2025 या दिसा पणजे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना 2.0 सुरू जातली. या कार्यावळीचे उक्तावण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी सकाळी 10:30 जातले. पणजेत सुरू आशिल्ल्या 2025 वर्षाच्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक टायब्रेकरात ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरमन हो खेळगडो ग्रँडमास्टर बोगदान डेनियल डिक हाका हरून चवथे फेरयेत पावला. पणजी वेधशाळेन दिल्ले माहितीप्रमाण फाटले 24 वरांत राज्यात खंयच वादळी वारे वा जोगलांची घडणूक घडूंक ना तशेंच पावस पडपाची नोंदूय ना. आयज पणजे चडांत चड तापमान 31 डिग्री सेंटीग्रेड तर उण्यात उणें तापमान 21 डिग्री सेंटीग्रेड इतलें नोंद जालां. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. भौशीक कागाळ संचालनालयाच्या स्थलांतरीत झाल्या कार्यालयाचे नव्या वेबसायटीचे आणि ॲपाचे आज मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण झाले. एनआयसी संबंधित मुळाव्यो साधन सुविधा आणि आयटी प्रश्नांचेर उपाय काढपा खातीर मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत आणि आज सगळ्या तालुक्यातल्या उपनिबंधका वांगडा बसका घेतली. आणि पणजेत सुरू आशिल्ल्या 2025 वर्षाच्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक ट्राय ब्रेकरात ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरमन हो खेळगडो ग्रँडमास्टर बोगदान डेनियल डीक हाका हरवून चौथे फेरयेत पावलो. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.